चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना 25 ऑगस्ट पर्यंत थकबाकी चुकवण्याचे आदेश। मद्दूर तालुक्यातील चामुंडेश्वरी साखर कारखान्याकडे ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देय आहे, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। याबाबत आता सरकारही गंभीर असून 25 ऑगस्टपर्यंत कारखान्यानं ऊस शेतकऱ्यांची थकबाकी चुकवली नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा उपायुक्त MV व्यंकटेश यांनी दिला आहे। अहवालानुसार ज्या ऊस शेतकऱ्यांनी गाळप हंगामासाठी कारखान्याला ऊस पुरवला होता त्यांचे 13.7 करोड कारखान्याकडे देय आहेत। कायद्यानुसार गाळपानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देणं कारखान्याचं उत्तरदायित्व आहे। जर या नियमाचं उल्लंघन झालं तर कारखान्याला 15% व्याजासहित रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे। कर्नाटकात ऊस शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील आंदोलनानं अधिक वेग घेतला आहे। यापूर्वी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं कर्नाटकचे पूर्व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन त्यांना अडचणी सांगितल्या होत्या। त्यावेळी त्यांनी कारखाने लवकरच शेतकऱ्यांची बाकी चुकवतील असं आश्वासन दिलं होतं।